हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो भवाय च रुद्राय च नमः, शरवाय च पशुपतये च नमो, नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः, कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः, सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो, गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो, मीढुष्टमाय चेषुमते च नमो, ह्रस्वाय च वामनाय च नमो, बृहते च वर्षीयसे च नमो, वृद्धाय च संवृद्ध्वने च नमो, अग्र्याय च प्रथमाय च नमः, आशवे चाजिराय च नमः, शीघ्रियाय च शीभ्याय च नमः, ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः, स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो, ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः, पूर्वजाय चापरजाय च नमो, मध्यमाय चापगल्भाय च नमो, जगन्याय च बुद्धियाय च नमः, सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो, याम्याय च क्षेम्याय च नमः, उर्वर्याय च खल्याय च नमः, श्लोक्याय चावसान्याय च नमो, वन्याय च कक्षाय च नमः, श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः, आशुषेणाय चाशुरथाय च नमः, शूराय चावभिन्दते च नमो, वर्मिणे च वरूथिने च नमो, दिल्मिने च कवचिने च नमः, श्रुताय च श्रुतसेनाय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त वृंदातही साखरदांडे आपल्याला सांगते।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। मुंबईला रविवारी दुपारी आमच्या घरी एक छोटेसे केंद्र होत असे। दुपारी 3:30 ते 5:30 नाम ध्यान व स्वामींच्या प्रवचनाची कॅसेट लावत असू, स्वामींचे 4-5 अनुग्रहित येत असत। या निमित्ताने स्वामीने आम्हा साऱ्यांनाच सत्संगात ठेवले होते। तिथे पांचाल नावाचे स्वामींचे एक अनुग्रहित साधक येत असत। ते व्यवसायाने सुतार होते। स्वामींचा अनुग्रह त्यांना कसा लाभला याविषयी त्यांनी एकदा सांगितले। ते लोकलमधून जात असताना हरिपाठ वाचत असत। एकदा लोकलमध्ये त्यांच्या शेजारी एक व्यक्ती बसली होती। त्यांना हरिपाठ वाचताना पाहून त्या व्यक्तीने विचारले, तुम्हाला सद्गुरु भेटावे असे वाटते का? आणि स्वामींच्या दुकानाचा पत्ता त्यांना दिला आणि पुढे ती व्यक्ती गाडीतून उतरून गेली। ते कोण होते ते त्यांना कळलं नाही। दुसऱ्याच दिवशी पांचाल स्वामींच्या दुकानात आले। त्यांनी स्वामींना अनुग्रहाविषयी विचारले। स्वामींनी त्यांना एक पांढरे फूल घेऊन दुपारी 2 वाजता त्यांच्या घरी म्हणजे भाग्येश्वर निवासमध्ये या असे सांगितले। SP कॉलेजच्या पायरीवर बसून पांचाल यांनी 2 वाजेपर्यंत वेळ काढला आणि 2 वाजता स्वामींकडे एक पांढरे फूल घेऊन गेले आणि त्यांना अनुग्रह झाला। ते म्हणत, सकाळी ध्यानाच्या वेळेला त्यांची कृपा मला जाणवते। मी वर्षातून फक्त एकदा गुरुपौर्णिमेला येतो, पण स्वामी मला ओळखतात, प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवतात। मुंबईला केंद्रात सद्भक्त पागे नावाचे एक साधक येत असत। स्वामींचे जावई त्यांच्या ऑफिसमध्ये काही कामानिमित्त येत असत। एकदा पागे सांगत होते, गुरुपौर्णिमेच्या वेळेला 1000 साधक असत। स्वामींना नमस्कार करताना असे वाटत असे की स्वामीने आपल्याला ओळखलं की नाही, पण पायावर नमस्कार करून डोकं वर उचललं की एवढ्या गर्दीत एवढ्या गडबडीत स्वामी विचारत असत, माझे जावई हल्ली तुम्हाला भेटले होते का? आणि असं वाटायचं की स्वामींनी मला ओळखलं, ही खून त्यांनीच पटवून दिली. स्वामी बोलता बोलता एकदा म्हणाले होते, व्यक्ती समोर येऊन बसली की ती मला कळते, मी तिला ओळखतो. खरं तर सद्गुरूच आपल्याला पूर्णपणे ओळखतात, आपण मात्र त्यांना ओळखत नाही. एकदा स्वामीने मला विचारले, तू मला ओळखतेस का? मी म्हटले नाही. पुन्हा एकदा पुढे कधीतरी त्यांनी तसेच विचारले. तिसऱ्यांदा जेव्हा त्यांनी मला विचारले तेव्हा मी मूर्खासारखं हो म्हणून गेले. मला मनातून म्हणायचे होते की ओळखलं म्हणजे तुम्ही कोणीतरी खूप मोठे आहात एवढंच ओळखलं. तेव्हा स्वामी म्हणाले, 14व्या अध्यायात जी गुणातीताची लक्षणं आहेत, प्रकाशांच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती, ते वाच आणि बघ स्वामींना ओळखता येतं का. मी घरी आल्यावर लगेच तो श्लोक काढून वाचला, त्याच्या खालच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्या, पण मला कुठे करणार होते त्यातले स्वामी. आम्हाला नित्य सांभाळणारे, आमच्यावर केवळ कृपा करणारे स्वामीच आम्हाला कळत होते. एकदा सरलातेंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 10-15 मुली स्वामींच्या घरी जमल्या होत्या. नाम ध्यान अभंग सरलातेंची पूजा आणि काही मनोगत असा छोटासा कार्यक्रम होता. ध्यानाच्या वेळी स्वामींची मोठी मुलगी सद्भक्त सौ सुधाताई उन्मनावस्थेत गेल्या. त्यांचे छान ध्यान लागले होते. स्वामी त्यांच्याकडे पाहत कौतुकाने म्हणाले, सुधा सरलातेंसारखी सत्वगुणी आहे. तेव्हा सरलाताई स्वामींना म्हणाल्या, माझ्यासारखी नाही, ती तुमच्यासारखी सत्वगुणी आहे. तेव्हा स्वामी म्हणाले, सरलाताई स्वामी सत्वगुणी नाहीत, स्वामी गुणातीत आहेत. दुपारच्या केंद्रात स्वामी साधारणपणे 1/2 पाऊण तास येऊन बसत असत. तो एक मोकळा दरबार असे. एकदा तिथे एका साधिकेने स्वामींना विचारले, मी घरातल्या सर्वांचं इतकं प्रेमाने करते पण त्यांना मात्र तसं वाटत नाही, त्यामुळे मला त्याचा त्रास होतो. स्वामी म्हणाले, प्रत्येकालाच वाटतं आपण खूप प्रेम करतो, पण आपण ते नीट तपासून बघावं की ते खरंच निरपेक्ष आहे का. निरपेक्ष प्रेम केलेलं आहे आणि ते दुसऱ्याला कळलेलं नाही असं कधीही होत नाही. निरपेक्ष प्रेम कोण करतं हे लहान मुलाला देखील कळतं, एवढंच काय पण ते कुत्र्याला देखील कळतं. जो प्रेम करतो त्याच्याजवळच तो शेपटी हलवत जातो. आपण मात्र नीट विचार करावा आणि पाहावं की आपल्या प्रेमात कुठे अपेक्षा नाही आहे ना. एकदा माया अपार्टमेंट मध्ये स्वामींचे ब्रह्मसूत्राचे प्रवचन झाले, त्यानंतर नमस्कार चालू होते. एका कोपऱ्यात दोघी बहिणी बराच वेळ बोलत होत्या. स्वामींचे लक्ष अधूनमधून त्यांच्याकडे जात होते. तेव्हा स्वामी म्हणाले, बघा ब्रह्मसूत्र विसरल्या, सुरू झाल्या इतर गोष्टी, प्रवचन झाल्यावर त्या चिंतनातच त्या भावातच घरी जावं. मध्यंतरी स्वामी मकरंदनाथ म्हणाले, स्वामीजी प्रकृती बिघडणं हा गुन्हा समजत असत, आहार विहारात काहीतरी चूक आहे म्हणून प्रकृती बिघडते असं साधं गणित ते सांगत असत. खरंच तसं होतं, त्यांना प्रकृती बिघडलेली आवडत नसे. ते म्हणत, नो एक्सरसाइज नो फूड अशी घरात पाटी लावून ठेवा. हल्ली सगळ्यांचे कष्टच कमी झालेले आहेत, नळ फिरवला की पाणी, बटन चालू केले की मिक्सरवर वाटून होते. मी आता माया अपार्टमेंटच्या खालच्या हॉलमध्ये 4-5 जाती आणून ठेवणार आहे, प्रत्येकाने थोडे दळण दळायचे आणि मगच वर येऊन ध्यानाला बसायचे. एकदा त्यांना कळलं की पोट बिघडल्यामुळे एका मुलीला उलट्या झाल्या. ते म्हणाले, का होतात उलट्या? काहीतरी फरसाण वगैरे खातात. ते स्वामी स्वरूपानंदांची एक गोष्ट सांगत असत. स्वरूपानंदांच्या खोलीबाहेर कुणीतरी शेव खात होते. स्वरूपानंदाने त्यांना विचारले, काय खात आहात? त्यांनी ती शेव स्वरूपानंदांना दिली. त्यांनी शेवेचा एक कण जिभेवर ठेवला आणि म्हणाले, छान आहे पण साजूक तुपातली असती तर बरे झाले असते. एकदा काही प्रसंगानुसार मला स्वामींना सांगावे लागले की माझी मान दुखते. त्यांना ते आवडले नाही. ते म्हणाले, या वयात मान दुखायला काय झाले, तुम्ही आता काही कष्टच करत नाही म्हणून असे होते. रोज कपडे धु म्हणजे मान वगैरे काही दुखणार नाही. स्वामींना जास्त खाल्लेले आवडत नसे. ते म्हणत, जास्त खाऊन शरीरात सुस्ती येते तर मग साधना कशी करणार, ध्यानाला बसता तर आलं पाहिजे. एकदा एका पाद्यपूजेच्या वेळेला स्वामींच्या तिथे जवळच बसलेल्या एका साधिकेला कुणीतरी खूप आग्रह करून श्रीखंड वाढलं. स्वामी ते पाहत होते. स्वामी त्या साधिकेला म्हणाले, आता हे सगळं श्रीखंड तू खाणार का? नको खाऊस, तब्येत बिघडेल. स्वामींचा मला अनुग्रह झाला तेव्हा मी सगळ्या एकादशीला उपवास करत असे. एकदा एकादशीच्या दिवशी स्वामींकडे गेलेले असताना सरलाताईंनी मला काहीतरी खायला आणून दिलं. मी माझी एकादशी असल्याचे सांगितले. त्यावर स्वामींनी विचारले, तू एकादशीला काय खातेस? आपण जेव्हा सद्गुरूंना एखादा प्रश्न विचारतो तेव्हा तो प्रश्न कितीही गहन असो ते आपले पूर्ण समाधान करतात. पण जर त्यांनी जर आपल्याला एखादा साधा प्रश्न जरी विचारला तरी मात्र आपण पूर्ण गडबडून जातो. तशीच मी एकदम गडबडून गेले. 15 दिवसांनी सारखी साबुदाण्याची खिचडी खायला नको वाटत असे म्हणून वेगवेगळे उपासाचे पदार्थ करून खाणे होत असे. मी म्हटले, कधी खिचडी तर कधी थालीपीठ, साबुदाण्याचे वडे वगैरे खाते. तेव्हा स्वामी म्हणाले, हे असले पदार्थ खाण्यापेक्षा साधा वरण भात खावा आणि त्या दिवशी नामाची ध्यानाची जास्त वेळ बैठक करावी. भगवंताच्या जवळ वास म्हणजे उपवास. एकदा केंद्रात एक भगिनी आपल्या 28 वर्षाच्या तरुण मुलाला घेऊन आल्या होत्या. तो मुलगा स्वामींना सांगू लागला, माझा देवावर विश्वास नाही, माझा विश्वास माझ्यावर स्वतःवर जास्त आहे. स्वामी त्याला म्हणाले, अरे माझं पण तुझ्यासारखंच मत आहे, माझा पण माझ्यावर स्वतःवरच विश्वास आहे. पण मी एक करतो, मी विचार करतो, देह मन बुद्धी तर मी नाही, जर माझ्यावर विश्वास आहे तर हा मी कोण? हे बघ, हे जे ध्यानाला बसलेले आहेत ना ते सारे हा मी कोण हे शोधून काढण्याच्या प्रयत्नात आहेत. तू पण थोडा वेळ बसत जा ध्यानाला. त्याला ते पटले आणि मग तो केंद्रात नियमित येऊ लागला. एकदा एका सत्संगात एका साधकाने स्वामींना प्रश्न विचारला, आजारपण आले की औषधाच्या गोळ्या घ्याव्या लागतात, त्या गोळ्या घेतल्याने देहभाव वाढणार तर नाही का? स्वामी म्हणाले, आजारपणात तुम्हाला काय औषधाच्या गोळ्या घ्याव्या लागतील त्या नीट घ्या. औषध न घेतल्याने देहभाव तर जाणार नाहीत, पण सांभाळा, देह मात्र जाईल. देहभाव साधनेने जातो, अनुसंधानाने जातो. स्वामींना एका साधकाने प्रश्न विचारला होता. तो प्रश्न ज्ञानेश्वरीतील ओवीच्या संदर्भात होता. प्रश्न असा होता, कर्माचे भोग जेव्हा भोगून संपतात आणि नवीन कर्माचा प्रारब्ध तयार होत नाही अशी दशा जेव्हा प्राप्त होते तेव्हा सद्गुरू भेटतात. तर मग स्वामी, तुम्ही आम्हाला आता भेटलात म्हणजे आमची नवीन तयार होणाऱ्या प्रारब्धापासून सुटका झाली का? स्वामींनी त्या साधकाला उत्तर दिले, कुठे झाली आहे सद्गुरू भेट? ही भेट म्हणजे काही खरी सद्गुरू भेट नाही, ही भेट फक्त देहाची भेट आहे. काही काळानंतर जेव्हा बोध होईल तेव्हा खरी सद्गुरू भेट होईल आणि तेव्हा प्रारब्धातून सुटका होईल. स्वामी आम्हाला अनेकदा म्हणत असत, तुम्हाला दोघांना परमार्थासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती लाभलेली आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या. मी एकदा स्वामींना विचारले, संसार दुःखे दुखवला जो त्रिविधतापे पोळला तोची एक अधिकारी झाला परमार्थ विषयी असे म्हणतात, मला संसार दुःख फारशी नाहीत, अनुकूल परिस्थिती आहे म्हणून परमार्थाची एवढी तळमळ वाटत नाही का? स्वामी म्हणाले, तळमळ ही अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होते असं नाही, ती सत्वगुणामुळे निर्माण होते. म्हणून सत्वगुणे भगवत भक्ती असे आहे. सत्वगुणामुळे परमेश्वराविषयी ओढ वाटते म्हणून आपण शुद्ध आहार विहार आणि साधना करून सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करावा. हरि ओम तत्सत.
श्रीराम. हरि हरि. प्रार्थना ही एक साधना आहे असे वाचण्यात आले. नामजप साधना, ध्यान साधना आपण करतो तसेच प्रार्थना ही साधना म्हणून कशी करता येईल याचे मार्गदर्शन मिळावे ही विनंती. प्रार्थना आपण म्हणतो त्या संतांनी केलेल्या आहेत, तशाच आपण ही करू शकतो.
पण त्या प्रासादिक नसतात. थोडक्यात म्हणजे ते नुसते मागणे किंवा विनंती असते. मी माझ्या कुवतीप्रमाणे माझ्या नातीला एक प्रार्थना सांगितली आहे. हे परमात्म्या, तुझ्या शक्तीने, प्रेरणेने, तुझ्या इच्छेने तू या देहाकडून वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून घेतलास. आता या देहाकडून रोगाचे निदान व उपाययोजना करून घे. त्यांच्या वेदना कमी करण्याची शक्ती बुद्धी या देहाला दे. सर्वांची सेवा करून घे. असे रोज सकाळी म्हणून प्रार्थना करून कामाला सुरुवात कर. ती त्याप्रमाणे करते, परंतु मला ही प्रार्थना जरा रुक्ष वाटते. या आशयाची प्रार्थना तिला म्हणण्यास सांगते. तुला जमल्यास शब्द बदल कर असे सांगितले आहे. हे सर्व योग्य आहे का? कृपया मार्गदर्शन व्हावे. हा सत्संगाचा कार्यक्रम कधी कधी फार तात्विक पातळीवर होतो, कधी कधी ध्यानासारख्या किंवा नामासारख्या ज्या अंतरंग साधना आहेत त्यांचा बराच विचार या सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये घडत राहतो. तर कधी कधी अतिशय प्रॅक्टिकल असे प्रश्न या सत्संगाच्या कार्यक्रमात विचारले जातात. ध्यानाची साधना ही अशी एक साधना आहे की ज्याच्या संबंधी केवळ वाचून आपल्याला काही कळणं कठीण आहे. असं असल्यामुळे ध्यानाच्या साधनेचं मार्गदर्शन पाहिजे. म्हणून आपण मार्गदर्शक गुरु शोधतो. त्या गुरूंकडून ध्यानाची साधना आपण समजावून घेतो. नामाची साधना वरकरणी बरीच सोपी वाटते, तरी देखील ज्या नामामुळे ध्रुव प्रल्हाद तरुण गेले ते नाम काही वेगळं आहे. असं जेव्हा संत म्हणतात तेव्हा आपण नामाबद्दलही जरा सावध होतो. नाहीतर नाम ही फार सोपी साधना, कोणी सांगण्याची गरज नाही. मुखाने राम राम म्हणा, त्यात सांगायचे काय? असं असल्यामुळं आपल्या बुद्धीप्रमाणे किंवा आपल्या शक्तीप्रमाणे, आपल्या प्रेरणेप्रमाणे नामस्मरणाची साधना करायला प्रवृत्त अनेक लोक होतात. त्याच्यात मार्गदर्शनाची आवश्यकता नसते. पण जेव्हा माळ हातात फिरते आणि मन दाही दिशा फिरायला सुरुवात होते, अशा वेळेला नामस्मरण देखील आपल्याला ज्या प्रकारे संतांनी सांगितलं त्या प्रकारे करता येत नाही असं वाटायला लागतं. मन आवरण्यासाठी काय करणार हा प्रश्न राहतोच. आणि मग संतांना शरण जाणं होतं आणि त्यांच्याकडून नामाचा उपदेश घेतला जातो. अन्य ज्या साधना आहेत त्या साधनांविषयी आपण त्या सोप्या आहेत म्हणून मार्गदर्शनाची जवळपास आवश्यकता नाही असं आपलं आपणच ठरवलेलं असतं. उदाहरणार्थ पूजा. पूजा ही साधना आहे याचं आपल्याला भान नसतं. उलट ते घरातलं एक कर्मकांड आहे असं आपल्याला वाटत असतं. ते कर्मकांडच होऊन गेलेलं असतं. कोणत्या क्रमाने देव तांबणात काढायचे आणि धुऊन झाल्यानंतर कोणत्या क्रमाने जाग्यावर लावायचे आणि मग सोनोपंत म्हणत असत तसं गंध डकवायचं, अक्षता चिकटवायच्या, अशा प्रकारे सगळं करून एकदा देवाला धूप वगैरे असं दाखवला जे त्याला गुदमरून टाकलं की झालं, पूजेची साधना झाली. कोणी कोणी पूजा करताना गाणी ऐकतात. कोणाकोणाचं पूजा करताना घरात काय चाललंय स्वयंपाकघरात याच्यात लक्ष असतं आणि मधून अधून ते सूचना देत असतात. पूजेचं जे वस्त्र असतं तर ते वस्त्र आपण बाहेर जाण्याचे कपडे जे असतात ते स्वच्छ घालतो, धुतो आणि धुतल्यानंतर मगच घालतो. काय इस्त्री वगैरे करून देखील अनेक जण तसं वापरतात. पण पूजेचं जे वस्त्र असतं ते धुऊन स्वच्छ असणं आवश्यक आहे याचं देखील भान नसतं. पूजेचं म्हणून एक वेगळं वस्त्र आहे. जसं हल्ली बायका स्वयंपाक करताना एक काही वेगळं बांधतात, ते एक स्वयंपाकाच्या वेळेचं ते देखील एक वेळ स्वच्छ करत असतील, एक दोन तीन दिवसांनी कदाचित स्वच्छ करत असतील. पण सोहळं कधी स्वच्छ करण्याची गोष्ट आहे आणि ती नीट घडी घालून ठेवण्याची गोष्ट आहे याचाही पत्ता नसतो. एक चोळामोळा करून कुठेतरी कोंबून ठेवलं की झालं. त्यामुळं पूजा ही जी गोष्ट आहे ती साधन आहे असं आपल्याला वाटतच नाही. नारदीय भक्ती सूत्रामध्ये पूजा दिशु अनुरागः इति पाराशर्यः कथा दिशु इति गर्गः व्यासांचं असं मत आहे की पूजेमध्ये अत्यंत अनुराग असणं म्हणजे भक्ती. नारदांनी आपला शिष्य व्यास याचं म्हणणं प्रथम सांगितलं भक्तीची व्याख्या करताना. शिष्याचा गौरव जणू प्रथम त्यांनी केला की व्यास असं म्हणतात की पूजा अत्यंत प्रेमाने करणं म्हणजे भक्ती. रामकृष्ण कसे करत असत, पुढे पुढे तर रामकृष्णांची पूजा इतक्या प्रेमाच्या उंच पातळीवर गेली की पूजा करताना जणू ते आपल्या स्वतःला काली मातेशी अगदी एकरूप करून टाकत असत. काली मातेला गंध लावलं की आपल्याला गंध, ते देहभावावरच नसत, तिच्या डोक्यावर अक्षता टाकल्या की आपल्या डोक्यावर अक्षता टाकत असत. आणि तिला नैवेद्य अर्पण करत असत आणि म्हणत असत की आई खा, काय सांगते तू, मला म्हणतेस की तूच नैवेद्य खा, नको नको. परत म्हणतेस तू नैवेद्य खा, बर आता आई तुला नाही कसं म्हणायचं, असं म्हणून तो नैवेद्य सगळा खाऊन टाकत असत. हा जो विलक्षण भाव आहे तो राणी रासमणींनी मथुरा बाबूंनी पाहिला आणि ते आश्चर्यचकित झाले. हे देवाशी बोलतायत. नुसती पूजा करत नाहीयेत, पूजा ही साधन आहे, तसं प्रार्थना ही देखील साधन आहे. पण प्रार्थना ही कोणीही करू शकतो, कशीही करू शकतो, कोणत्याही शब्दात करू शकतो, त्याच्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता नाही. शाळेत या कुंदेनु तुषार हार धवला तिथपासून प्रार्थना आपल्याला शिकवलेल्याच आहेत, घोकून घेतलेल्या आहेत. कुठल्याही कार्यक्रमांच्या शेवटी पसायदान म्हणायचं ही तर आपली रीत होऊन गेलेली आहे. प्रार्थना म्हणजे असं काय असतं? असं असल्यामुळं प्रार्थना ही साधना आहे म्हणून प्रार्थनेकडे फार कमी लोक पाहतात. बापूजी महात्मा गांधी प्रार्थनेकडे साधना म्हणून पाहत असत. रामकृष्ण मठात जर तुम्ही गेलात तर रोज संध्याकाळी जी प्रार्थना होते ती साधना म्हणून त्याच्याकडे पाहणारे अनेक साधक आहेत. ती मंडळी त्यावेळेला तिथे येतात. प्रार्थनेमध्ये दिवसभराच्या सगळ्या कोंडलेल्या भावभावना मोकळ्या होतात, वृत्ती मोकळ्या होतात, चित्तवृत्ती मोकळ्या होतात, शांतीला आपण प्राप्त होतो, समाधान मिळतं. राजकारणाच्या मोठ्या दगदगीत महात्मा गांधी असताना देखील प्रार्थनेच्या वेळेला त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना केल्यामुळं 15 मिनिटं आपण परत ताजेतवाने होतो असं बापूजींचा अनुभव होता. ती प्रार्थना आपल्याला सोपं वाटणाऱ्या नामस्मरणासारखी, पण नंतर अवघड वाटणाऱ्या नामस्मरणासारखी, प्रथम सोपी आणि नंतर अवघड अशीच आहे. प्रार्थना करणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती अति लीन पाहिजे, खूप नम्र झालेली पाहिजे. प्रार्थना म्हणत असताना तिला आपल्या कमतरतेची संपूर्ण जाणीव पाहिजे, आपल्या ठिकाणी ज्या कमी गोष्टी आहेत त्याची जाणीव पाहिजे. जो प्रार्थनीय आहे तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे अशी ही जाणीव पाहिजे. त्याच्याकडून आपल्याला काही मिळणार आहे, आपण त्याच्याकडे काही मागतो आहोत अशी भावना पाहिजे प्रार्थनेमध्ये. प्रार्थना अशा भावनेनी करत असताना देखील बऱ्याचदा व्यग्र चित्तवृत्ती नसावी, किंवा चित्तवृत्ती जर व्यग्र असेल तर थोडा वेळ द्यावा त्या शांत होण्यासाठी, आणि बहुतांशी शांत झालेल्या चित्तवृत्तीने प्रार्थना करावी. आम्हाला लहानपणी पर्वचा म्हणायला आई वडील बसवत असत तर आश्चर्य वाटायचं की भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती एवढं म्हणताना लक्षात यायचं आणि मारुती स्तोत्र कधी संपलं समजायचं नाही. मन इतकं फिरतं की त्या मारुती स्तोत्रावर मन संपूर्ण बसवलं हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा इतकं आश्चर्य वाटायचं. रामरक्षा म्हणत असताना देखील आपण काय म्हणतो आहे काय नाही पण पाठांतराप्रमाणे म्हटलं जातं आणि मन मात्र इकडे तिकडे फिरत आहे असं व्हायचं. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा प्रत्येक पदापासून दूर न जाता रामरक्षा म्हणणं, भीमरूपी म्हणणं असा प्रयत्न मी करायला लागलो आणि ते किती अवघड आहे हे कळायला लागलं. अनुग्रहाचे श्लोक म्हणत असताना देखील एकदा मी असं ठरवलं की पहिल्यापासून शेवटपर्यंत श्लोक म्हणत असताना प्रत्येक श्लोक त्या पदावर लक्ष ठेवूनच म्हणायचा, आणि तसं नाही झालं तर परत सुरुवात करायची पहिल्यापासून. तर मला कितीतरी वेळ लागला. कधी मन चटकन बाजूला जातं समजत नाही. प्रार्थनेनी जो प्रार्थना करणारा असतो प्रार्थनेनी एक चमत्कार घडून येतो खरं म्हणजे. मोठमोठी मंडळी प्रार्थनेचा अद्भुत अनुभव जेव्हा सांगतात तेव्हा ते या चमत्काराबद्दलच सांगत असतात. प्रार्थना करत असताना लीन झालेल्या चित्तवृत्ती, शांत चित्तवृत्तीनी प्रार्थना करावी, त्या लीन असाव्यात, नम्र आपण असावं. नम्रतेच्या भावाबरोबरच आपण कोणाला मागतो आहोत आणि तो फार सर्वश्रेष्ठ आहे अशी भावना असावी. आपण काय मागतो आहोत याचं भान असावं. तेव्हा मनाच्या सगळ्या वृत्ती आपल्या प्रार्थनेशी एकत्रित होतात, चित्तवृत्तींचा सहभाग त्याच्यात येतो, बुद्धिपुरस्सर आपण प्रार्थना करतोय हे लक्षात येतं. अहंता अजिबात नाही असा अनुभव प्रार्थना करणाऱ्याला यायला सुरुवात होते. अहंतेचा संबंधच इथं नाही आहे जणू काही. आपण पूर्ण लीन झालेले आहोत, आपण कमी आहोत आणि दाता तो आहे, मी याचक आहे अशा प्रकारची भावना झालेली आहे. अशा वेळेला एक अद्भुत गोष्ट घडून येते ती म्हणजे आपल्या आत असणारीच एक विशिष्ट शक्ती जागी होते. आपण आत वळतो, शांत होतो, त्या शक्तीचं जागरण होतं. आणि ही जागी झालेली जी शक्ती असते ती समाधान देते. आपण आत वळून आत्म्याशीच, सच्चिदानंदाशी, शुद्ध जाणीवेशी तदाकारता पावतो. आणि अशी तदाकारता अनुभवत असताना प्रार्थनेचे तसेच अतिलीन शब्द चालू असतात. अशा वेळेला ही घडणारी प्रार्थना मात्र फार आमूलाग्र बदल घडून आणते. प्रार्थना साधना म्हणून अशा प्रकारे करता येईल. कोणतीही गोष्ट प्रारंभ करताना प्रार्थना म्हणण्याचा प्रघात आहे. जसं ध्यान करताना देखील प्रार्थना करावी आणि ध्यान करावं. कुठला समारंभ देखील सुरू व्हायच्या आधी प्रार्थना आणि मग समारंभ सुरू होतो. अगदी व्यावहारिक पातळीवर देखील आपल्याला आपल्या वडिलांकडून काही मागायचं असेल तर आधी विनंती करावी लागते, ती प्रार्थनाच असते एक प्रकारे, आणि मग मागण्याची गोष्ट राहते. मागणं ही प्रार्थना नाही, त्याच्या आधी केलेली विनंती ही प्रार्थना आहे. मागणं हे मागणं आहे, त्याच्यामध्ये लीनतेचा भाव आहे, नम्रतेचा भाव आहे, आपण मला द्यावं असा भाव आहे, तो तुमच्या डोळ्यातून दिसावा, तुमच्या कृतीतून व्यक्त व्हावा, तुमच्या नम्रतेतून तो प्रगट व्हावा. आणि या सगळ्या गोष्टी तसं म्हटलं तर अगदी नॅचरल आहेत, खूप स्वाभाविक आहेत. तुमच्या मुलाला अथवा मुलीला नोकरी मिळावी म्हणून तुमच्या ओळखीच्या एखाद्या ग्रहस्थांकडे जर तुम्ही गेलात तर जाऊन म्हणता का काय की मी तुमच्याकडे आलोय तर या कामासाठी आलोय, तुम्ही वेगळी शब्द योजना करता. आधी तो प्रसन्न व्हावा म्हणून तुम्ही काहीतरी करता, तुम्ही नम्र होता. या ज्या व्यावहारिक युक्त्या आपल्याला भरपूर माहिती आहेत, मग या सगळ्या परमार्थात योजाव्या लागतात. खरं म्हणजे या परमार्थाकरता म्हणून असतात, व्यवहाराकरता नसतातच. पण व्यवहारात जर त्या वापरल्या तर यश मिळाल्याचा अनुभव येतो. तसं परमार्थामध्ये जर अशा प्रकारे नम्र झाला तर मोठं यश प्राप्त होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदान आपल्याला माहितीये, पण त्या पसायदानाच्या आधी त्यांनी व्यासांचा कसा जगतावर झालेला उपकार, सद्गुरूंचा माझ्यावर कसा झालेला उपकार असं सगळं लिहिलेलं आहे. सद्गुरूंना अति प्रसन्न करून घेतलेलं आहे, त्या ओव्या मुळातून वाचण्यासारख्या आहेत. आणि मग एवढं झाल्यावर मग आता म्हणतात, आता म्हणजे इतकं सगळं बोलून झाल्यानंतर मग विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे, मग आता तुम्ही संतुष्ट व्हावं अशी विनंती केलेली आहे. पारमार्थिक प्रार्थना करताना प्रार्थना करायच्याही आधी आपण थोडं आपल्या स्वतःला आवरून घ्यावं, आपल्या चित्तवृत्ती आवरून घ्याव्यात. चित्तवृत्ती आवरण्यासाठी प्रार्थना नाही, तर चित्तवृत्ती आवरण्याचा थोडा प्रयत्न करावा. आपण शांत व्हावं, आपले श्वास शांत, आपलं मन शांत. आपण आता बाहेर कुठेही जात नाही आहोत विचारांनी मनानी, असं एक 2-5 मिनिटं तरी अनुभव थोडं देवासमोर बसावं प्रार्थना करायची असेल तर. आणि अशा आवरलेल्या मनानी आणि शुभ आणि शांत झालेल्या चित्तवृत्तींनी मग आपण प्रार्थना करावी. प्रार्थना ज्या संतांनी केलेल्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना बहुतांशी विश्वाच्या कल्याणाकरता केलेल्या आहेत. बहुतांशी प्रार्थना विश्वाच्या कल्याणाकरता अथवा साधकांच्या कल्याणाकरता. कल्याण करी राम राया जनहित विवरी, अपराधी जन चुकतची गेले तुझा तूची सावरी, प्रार्थना केलेली आहे. पण त्या प्रार्थनेचं स्वरूप व्यक्तिगत काही मिळावं असं नाही. नामदेवांनी प्रार्थना केली, आकल्प आयुष्य लाभो तया कुळा, माझिया सकळा हरीचा दासा, विकल्पाची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. नामदेवांनी केलेली प्रार्थना आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली प्रार्थना आपल्याला माहिती आहे. त्याच्यात स्वामीजी असं म्हणत असत की या सगळ्या संतांमध्ये नामदेवांनी इतर लोकांकरता फारसं काही मागितलेलं नाहीये, पण विकल्पाची बाधा ही साधक आणि संतांना तरी न होवो अशी प्रार्थना केली. माझे जे हरीचे दास आहेत त्यांना अकल्प आयुष्य प्राप्त होवो अशी प्रार्थना केली. तर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली प्रार्थना, जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणून प्रार्थनेमध्ये देखील क्रमवारी करणारे आपण नाही, पण गुणात्मक रीतीने काही ना काही फरक हा आहे. त्या त्या व्यक्तीनुसार, प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीनुसार काही ना काही फरक निश्चित झालेला आहे. या ध्यानाला बसण्याच्या पूर्वीच्या प्रार्थनेमुळे ध्यान चांगलं होतं हे लक्षात घ्या. तिथं असलेल्या नम्रतेमुळं असं राहतं की परमात्मा उंच आहे इथं मस्तकाकाशामध्ये आणि त्याची कृपा सरळ वाहते. अशा वेळेला इंद्रियातून अंगापांगातून पायाच्या करंगळीच्या नखापर्यंत अंगठ्याच्या नखापर्यंत अशी उतरावी. कारण इंद्रियांमध्ये विकार भरून राहिलेले आहेत आणि ध्यानामध्ये त्या विकारांकडे साक्षीत्वाने पाहायचं आहे. ते जर कितीतरी कमी झाले तर ध्यान सोपं नाही का होणार. म्हणून ही प्रार्थना करत असताना देखील अशा रीतीने आधी थोड्या चित्तवृत्ती एकवटाव्यात, प्रार्थना सुरू करावी. प्रार्थना झाल्यावर विश्वास ठेवावा की या प्रार्थनेप्रमाणे आता घडणार आहे. प्रार्थना ही दोन प्रकारांनी केली जाऊ शकते. एक म्हणजे मी मागतो आहे, मिळेल की नाही कोण जाणे, ही एक भावना. आणि ज्या अर्थी मी मागतो आहे त्या अर्थी मिळेलच. स्वामीजी एक गोष्ट सांगायचे की एका धार्मिक गावामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि जो पादरी होता तर तो म्हणाला की आपण सगळे मिळून आता एकच मार्ग आहे, ती म्हणजे प्रार्थना करणं. आपण प्रार्थना करू. रविवारी सगळा गाव जमत असे चर्चमध्ये तर आपण चर्चचा सगळा गाव जर लोटला, सगळ्यांच्याच हिताची गोष्ट आहे, तर चर्चच्या बाहेर आपण थांबू. कारण सगळे आत बसणार नाहीत इमारतीत. म्हणून चर्चच्या बाहेर प्रार्थनेचं आयोजन केलं गेलं. आणि पाऊस पडावा म्हणून प्रार्थना असं त्याचं स्वरूप होतं. प्रार्थना केली गेली, पाऊस मात्र आला नाही, पाऊस नाही पडला. तर पादरी असं म्हणाला की तुम्ही अविश्वासाने प्रार्थना केली असेल. ते म्हणाले असं कसं शक्य आहे. लोक म्हणाले आम्ही तर विश्वासाने प्रार्थना केली. पादरी म्हणाला मग छत्र्या का नाही आणल्यात. तुम्हाला वाटायला पाहिजे होतं ना की आपण भिजू आता पटांगणात प्रार्थना करतो आहोत. तुम्ही त्या भावाने आलाच नाहीत. गोष्ट ही गोष्टीपुरती जरी घेतली तरी देखील या प्रार्थनेने काही घडणार आहे असा विश्वास असावा का नसावा. असावा. मी प्रार्थना करतो आहे आणि प्रार्थनापूर्वक ओम तत्वम सोहम सहा असं म्हणतो आहे. त्याच्या पुढच्या क्षणाला, त्याच क्षणाला आपण परमात्माच आहोत, झालेले आहोत असा दृढ विश्वास असावा का नसावा. एका कोणत्या विशिष्ट क्षणी नंतर कधीतरी तुम्ही परमात्मा होणार नाही आहात. बसतानाच तुम्ही दृढ विश्वासाने बसा. प्रार्थनेच्या अंती तुमची अशी पक्की भावना असावी की प्रार्थना करतो आहे आणि तेच तू आहेस असं सद्गुरु म्हणतात. मी तोच आहे, मी देहाला विसरायला तयार आहे. बहुतांशी प्रार्थना ही अडलेली कामं होण्यासाठी म्हणून केल्या जातात. मात्र ही अशी पारमार्थिक कारणासाठी फार जरूर प्रार्थना करावी. पण अडलेली कामं होण्यासाठी मात्र प्रार्थनेचा उपयोग करणं आपल्याला फार फार पूर्वी अनेक जन्म आपल्याला ते माहिती आहे की मागायचं. प्रार्थना म्हणजे मागणं आणि देणं हे त्याचं काम आहे. अशा पद्धतीने मागणं अशीच. मी एक गोष्ट वाचली की एक फकीर 80 वर्षांचा झाला, रोज प्रार्थना करत असे. आणि त्या दिवशी मात्र त्यांनी ठरवलं की आजची प्रार्थना ही माझी शेवटची प्रार्थना झाली पाहिजे. आज जर नाही मिळालं तर उद्यापासून त्याच्याकडे जाणार देखील नाही. आणि त्यांनी प्रार्थना केली, त्याची यादी होती ती यादी वाचली त्यांनी नेहमीप्रमाणे आणि मग म्हणाला की आता मी मागितलं आणि तू दिलं नाहीस, आता आता तुझ्यापाशी काही मागणार नाही, एवढंच नाही तर तुझ्या दारात देखील येणार नाही, प्रार्थना तर सोडून दे. तेव्हा असं म्हणतात की आकाशवाणी झाली आणि तो म्हणाला की गेली 60 वर्ष तुम्हाला छळलंस, रोज मागत होतास, तुला काय द्यायचं ते मला कळत नाही असं तुला वाटत होतं की काय, पण तू तुझ्या कल्पनेत होतास, तुझ्या कल्पनेप्रमाणे जे तुला हवे ते मी तुला द्यावं असं तुझं मत होतं. बरं झालं, मी वाटच पाहत होतो की कधीतरी तू कंटाळशील आणि बंद होशील. म्हणून हे परमात्म्या, तुझ्या शक्तीने, प्रेरणेने, तुझ्या इच्छेने तू या देहाकडून वैद्यक शास्त्राचा अभ्यास करून घेतलास, आता या देहाकडून रोगाचे निदान व उपाययोजना करून घे. प्रार्थना हा युक्त्या नाही येत लक्षात घ्या. प्रार्थना करणं नाहीतर ही ट्रिक झाली मस्त, की तुझ्या तुझ्या शक्तीबुद्धीने मी वैद्यक शिकले का, स्वतःची शक्तीबुद्धी काही वापरली नाही, तुला बुद्धी नव्हती वैद्यक शिकण्यासाठी, काही मार्क मिळवलेस म्हणून प्रवेश मिळाला ना, पण यशस्वी व्हायचंय. तुझ्या शक्तीने, प्रेरणेने, तुझ्या इच्छेने तू या देहाकडून वैद्यक शास्त्राचा अभ्यास करून घेतलास. आणि तीही आजींनी नातीला सांगितली, नातीला तसं वाटत नाहीये ही शिकवली गेलेली प्रार्थना आहे, नातीला नाही तसं वाटत आहे, आजी म्हणतीये की अशी प्रार्थना कर. आता या देहाकडून, हा देह म्हणजे कोणाचा, नातीचा, आता या देहाकडून रोगाचे निदान व उपाययोजना तू करून घे, त्यांच्या वेदना कमी करण्याची शक्ती बुद्धी या देहाला दे, नातीच्या देहाला, सर्वांची सेवा करून घे. मला म्हणायचं असं, मी टीका करतोय असं समजू नका, प्रार्थना करण्याची स्वतःचीच तळमळ पाहिजे. आणि जीवन कधी तुकड्यामध्ये नसतं, जीवन हा परमात्म्याप्रती एक आभार व्यक्त करण्याची अशी गोष्ट आहे, आणि तो फक्त वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने काही आवश्यक नाही, सर्व जीवनाबद्दल असावा. तुकाराम महाराज म्हणतात, चालते शरीर कोणाचीये सत्ते, कोण बोलविते हरी विण. वैद्यकशास्त्रच काय, शरीर तुझं चालतंय ते त्याच्या सत्तेने चालतंय. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून या. ही जी अहंता आहे ना, ही अहंता देखील प्रभू चालवतोय, तो आत आहे म्हणून म्हणतोय की हे मी केलं. तुका म्हणे विठो भरला सबाह्य तया उणे काही चराचरी. असं असल्यामुळं या अशा प्रार्थनेमुळं होतं असं की नातीला ज्या ज्या पद्धतीने ती प्रार्थना करेल, किती विश्वासाने ती प्रार्थना करेल, ती खरंच परमात्म्याला किती मानतीये, आपल्या भावना खरंच सगळ्या बाजूला सारून ती शरण जाऊन प्रार्थना करतेय का. एकदा असं झालं की डॉक्टर हवी सरदेसाई एका कार्यक्रमामध्ये ते आणि मी आम्ही शेजारी जेवायला बसलेलो होतो, साहजिक बोलणं चालणं चाललं होतं, तर मी त्यांना म्हणलं की डॉक्टर स्वामीजी तुम्हाला धन्वंतरी म्हणत असत, तर ते म्हणाले की तुम्हाला एक सांगतो, मी जेव्हा डॉक्टरहून बाहेर पडलो तेव्हा आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला स्मरून, त्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून आपण सेवा करायची आणि पेशंट्सना बरं करायचं असं मी ठरवलेलं होतं. आणि म्हणाले की यश मिळता मिळता अपयश यायला लागलं. काही पेशंट्सच्या बाबत अगदी उलटे रिझल्ट्स मिळाले. मी असं म्हणायचो की सगळं मी माझी जास्तीत जास्त शक्ती बुद्धी वापरतोय आणि असं का होतंय, एखादी गोष्ट ज्याचा आपण विचारच केलेला नाही तीच गोष्ट कशी काय उद्भवते आणि अपयश काय येतं. मग म्हणाले की मी माझं जे वैद्यकीय ज्ञान माझ्यापाशी आहे ते प्रार्थनापूर्वक वापरायला सुरुवात केली. मी प्रार्थनेनी असं ठरवायला लागलो की आता तू सांगशील ते होईल. आणि मी माझी शक्ती बुद्धी जरी वापरत होतो तरी माझ्या अप्रोच मध्ये असा फरक पडला की आता मी करतोय असं मला वाटेना. तेवढा अभिनिवेश जरा बाजूला गेल्यानंतर माझे निर्णय सुधारले असावेत असं मला वाटतं असं डॉक्टर म्हणाले. माझ्या असं लक्षात आलं की मी बरा करणारा नसून बरा करणारा कोणीतरी दुसरा आहे आणि मी केवळ माध्यम म्हणून काम करायचं आहे. आणि मग म्हणाले की आता असं होतं की जेव्हा निदान होतं तेव्हा त्याच्या कृपेनेच होतं असं मला वाटतं असं ते म्हणाले. कुठतरी अशी एक शरणागततेची भावना आपल्या शिक्षणावर विश्वास पण शरणागततेची भावना अशी असल्यामुळं आपल्याला यश मिळालं असा त्यांच्या सांगण्याचा मथित अर्थ होता. म्हणून नातीला आपल्या सगळ्या जीवनाकरता प्रार्थना करायला निश्चित सांगितलं पाहिजे. ही तर चांगली आहे प्रार्थना ह्याच्यात काही, पण जीवन हे कधी तुकड्यामध्ये नसतं. तुम्ही बाहेर डॉक्टर असता, घरात आल्यानंतर कोणाची तरी बायको असता, कोणाची तरी आई असता, कोणाची तरी सून असता, अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असता, कोणाची मैत्रीण, कोणाचे कोणी असे तुम्ही असता. सगळं जीवन जो श्रद्धेने जगेल तो जीवनाच्या विशिष्ट कप्प्याबद्दल देखील श्रद्धावान राहील. नाहीतर जीवनाच्या विशिष्ट कप्प्याबद्दलच फक्त श्रद्धावान राहणं ही श्रद्धेचा देखील कोण मारा आहे याच्यामध्ये असं होऊ शकत नाही. एक चाफ्याचं फूल जर ठरवेल, इथं चाफ्याची झाड आहेत छोट्या छोट्या दोन कुंड्यांमध्ये लावलेली झाड आहेत. जाता आता सांगतो, परवा एक जण आले ते म्हणाले की फुलं आणायची विसरलो म्हणून इथलंच चाफ्याचं फूल तोडलं आणि तुम्हाला दिलं, तर तसं करायचं नाहीये. फुलं आणायला विसरला तर नुसता नमस्कार करा ठीक आहे, पण तिथली फुलं तोडू नका. पण असं धरा की तुमच्यापैकी काही जण त्या चाफ्याच्या झाडाला जास्त आवडतात आणि काही जणांच्या बाबत ते झाड तटस्थ आहे आणि काही जण आवडत नाहीयेत त्या झाडाला. असं असल्यामुळं काही जणांना सुगंध द्यायचा, ज्यांच्याबद्दल तटस्थ आहे त्यांना मिळाला काय न मिळाला काय, आणि इतरांना मात्र आपला सुगंध मिळूच नाहीये असं चाफ्याच्या झाडांनी जर ठरवलं तर ते मरून जाईल, ते राहणार नाही. त्याचा धर्म असा आहे की जो येईल त्याला सुगंध देणं. तसं श्रद्धा ही गोष्ट अशी आहे की ती आपल्या विशिष्ट जीवनाच्या कप्प्याबद्दल न वापरता नाहीतर मग ती श्रद्धाही राहणार नाही आणि ते आपलं तसं जीवनही राहणार नाही. आपल्या सगळ्या जीवनाला भरून जावी हे जे म्हटलंय ना, परमेश्वराच्या योगानेच आपण जगामध्ये जन्माला आलो. आणि आता त्याच्याकडे जायचं आहे हा मूळ विचार शिकवावा मला असं वाटतं. एका विशिष्ट प्रोफेशन पुरतं हे नसावं की माझं डायग्नोसिसच परफेक्ट होऊ देत किंवा माझे पेशंट्सच बरे होऊ देत एवढीच प्रार्थना नसावी. प्रार्थना खरी असावी स्वतःच्या शांती समाधानासाठी, इतरांच्या शांती समाधानासाठी, कल्याणासाठी. आणि ही अशी प्रार्थना जी आहे याच्यात दुसऱ्याचं हित आहे म्हणून ही प्रार्थना मी संपूर्ण नावं ठेवणार नाहीये या प्रार्थनेला. कारण पेशंटला बरं वाटावं याच्यामध्ये त्या डॉक्टरचं तसं म्हटलं तर स्वार्थ काही नाही, पण अपयशी आपल्याला नको असतं. ही एक दुसरी त्याच्यातली हिडन गोष्ट आहेच, पण तरी देखील दुसऱ्याकरता जरूर आहे ही प्रार्थना, विशिष्ट प्रमाणात निश्चित आहे. पण तुम्ही व्यापकच असलं पाहिजे. नाल्पे सुखम असती, अल्प होऊन राहण्यात सुख नाही. म्हणून प्रार्थना देखील आपण हा प्रश्न देखील चांगलाच विचारलेला आहे. प्रार्थनेचं देखील एक तंत्र आहे, प्रार्थना देखील करता आली पाहिजे. खूप शांत मन करून, कोणाकोणाला शवासनात प्रार्थना करण्याची सवय असते बरं का. आपलं शरीर एका विशिष्ट स्थितीला आणून मग प्रार्थना करणं खूप चांगली गोष्ट आहे. कधी कधी मन अतिशय निस्तरंग करून मग प्रार्थनेचे शब्द, अशी कोणाकोणाला सवय आहे ती खूप चांगली गोष्ट आहे. श्रीधर स्वामी महाराज दुसऱ्याच्या हिताकरता म्हणून जे करत असत ते भूतखेत देखील उतरवत असत. तर एक मांत्रिक त्यांच्याकडे आला, तो म्हणाला की हा जो मनुष्य तुम्ही दुरुस्त केला, बरा केला, त्याचं पिशाच उतरवण्यासाठी मी जंगजंग पछाडलं, तुमच्या एका दर्शनाने हे कसं झालं त्याला, तुमची विद्या मला शिकवा. तर श्रीधर स्वामी म्हणाले की मी माझं मन निर्विकल्प करतो, परमात्म्याशी तदाकार करतो आणि मग त्याच्याकरता प्रार्थना करतो. त्याच्याकरता मी प्रार्थना करतो आणि त्याच्याकरता एखादा शब्द मी देतो. जसं तू श्रीराम जयराम जय जय राम म्हण, कालीचा जप कर, असं काही काय उपाय सांगत असत मला माहित नाहीये, पण असा एखादा जप देतो. मी केलेली प्रार्थना आणि त्या प्रार्थनेमुळं निस्तरंगता आणि त्या जीवाचं कल्याण व्हावं हा संकल्प कितीतरी काम करून जातो. आणि पुढे तो जप असल्यामुळं त्याला माझी कायम आठवण राहते, ती शक्ती त्याच्याबरोबर राहते. एवढा साधा उपाय आहे, मला कुठलीही गूढ विद्या अवगत नाही, असं त्यांनी सांगितलं. त्या म्हणतात की मला ही प्रार्थना जरा रुक्ष वाटते, या आशयाची प्रार्थना तिला म्हणण्यास सांगते, तुला जमल्यास शब्द बदल कर असे सांगितले आहे, हे सर्व योग्य आहे का, कृपया मार्गदर्शन करावे. म्हणून या प्रार्थनेचा सांगोपांग विचार मी तुम्हाला सांगितला. प्रार्थना स्वतःच्या शब्दांनी करता येते, स्वतःच्या शब्दांनी केलेली प्रार्थना अधिक चांगली देखील, नैसर्गिक देखील होते. कारण दुसऱ्यांनी केलेली प्रार्थना जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती आपली आंतरिक इच्छा असेलच की नाही माहित नाही, ती दुसऱ्याची इच्छा आहे, ती आपण उद्धृत करत असतो, तीच जणू आपली इच्छा आहे अशा पद्धतीने आपण बोलत असतो. म्हणून स्वामीजींनी देखील एक ज्ञानेश्वर प्रार्थना लिहिलेली होती, ती आपली स्वतःच्या शब्दांनी त्यांनी लिहिली. प्रार्थना पुष्कळ असतात, पण आपल्या स्वतःच्या शब्दांनी आपण जे करतो ते आपल्या आतून आलेलं आणि नैसर्गिक असतं. मी ध्यान योग रहस्य या एका ग्रंथामध्ये फार पूर्वी शिकत शाळेत असताना काही दिव्य संकल्प म्हणून वाचले, आणि त्यांनी असं म्हटलं की हे दिव्य संकल्प रोज करत जावेत, तर मी करायला सुरुवात केली. तर ते आणि त्यांचे शब्द आणि त्याचा बोजडपणा, मला ते पाठ करायला फार जड जायला लागलं. आणि ते बरेच 13 संकल्प मला वाटतं होते त्या पुस्तकात, 13 संकल्प लिहिलेले. हे सगळं पाठ करायचं आणि म्हणायचं, त्याच्याऐवजी तो आशय लक्षात आला, मी असं ठरवलं की आपणच आपल्या शब्दात आता हे संकल्प तयार करू. त्याच्यावरून मला ती ध्येय वाक्य आहेत तर ती ही गोष्ट सुचली की आपण आपल्या स्वतः पुरते काही शब्द आणि त्याचं सतत अनुसरण किंवा चिंतन असं आपण करू शकतो. तसंच प्रार्थनेचं आहे. प्रार्थना ही आपल्या शब्दात असेल काही हरकत नाही, फक्त त्याच्यात व्यापकता असावी, संकुचितता नसावी. आपलंच केवळ यश जे त्याला समजत नाहीये ते आपल्याला हवंय ते त्याच्याकडून मागायचं, एवढीच भूमिका प्रार्थनेत नसावी. प्रार्थना ही एक साधना म्हणून जर करायची असेल तर साधना हा शब्द अशा व्यक्तिगत वैयक्तिक अशा कुठल्या केवळ वैद्यक साधना अथवा वैद्यक व्यवसाय एवढ्याच करता नसली पाहिजे. साधनाच असेल तर आत्मदर्शन यालाच साधना म्हणतात. म्हणून मूळ तो उद्देश पाहिजे. आणि मग हे संकल्प आहेत की परमेश्वराच्या कृपेनी, जसं डॉक्टर सरदेसाई म्हणाले, परमेश्वराच्या कृपेनी हे व्हावं माझ्याकडून असं परमेश्वराला मी विनंती करतो, प्रार्थना करतो असं मग मी म्हणायला लागलो. याचं कारण माझ्या अहंकाराचं ते म्हणाले चक्का चूर झाला, माझे पेशंट्स दगावले काही, ते झाल्यावर माझे डोळे उघडले आणि मी असा लीन शरणागत झालो आणि आता मला असं वाटतं की तसंच राहावं असं ते म्हणतात. सगळ्या जीवनाकरता प्रार्थना असावी, सगळ्या जीवनांकरता देखील प्रार्थना असावी. औपनिषदिक प्रार्थनेमध्ये तर स्वार्थाचा लवलेश नाही. सर्वे पी सुखी नसंतु, सर्वे संतु निरा, या सर्वांमध्ये मी आलोच, मला सुखी ठेव म्हणायच्या ऐवजी देवा सर्वांना सुखी ठेव असं जर म्हटलं तर त्याच्यात आपण आलोच. वामनराव पैंच्या त्या प्रसिद्ध प्रार्थना आहेत ना, मी इथं आल्या आल्या पर्वतीला जात असे, माझं आता बरंच बंदच झालं वेगवेगळ्या कारणांनी, पण तिथं एक ग्रुप होता तो की देवा सर्वांना सुखी कर अशी अशा प्रकारची एक प्रार्थना आहे की एका चालीत इतकं उत्तम सगळं ते म्हणत असत की जवळपास जेव्हा जायचो तेव्हा सकाळच्या वेळेला गेलो तर तिथं त्यांच्यामध्ये बसून मी ती ऐकत असे. तर अशा अशा प्रकारे स्वतःच्या शब्दांनी जरूर प्रार्थना करावी. स्वतःच्या शब्दांनी जर केली तर ईश्वराशी जास्त जवळीक साधता येणं शक्य आहे असं मला वाटतं. आणि संतांचे शब्द वापरले तर संतांचे शब्दही आपण प्रार्थनेकरता वापरू शकतो. आपला तसा खूप प्रामाणिक भाव मात्र पाहिजे. संतांच्या जीवन उद्दिष्टाशी आपलं जीवन उद्दिष्ट खूप मिळतं जुळतं जर असेल तर संतांनी केलेली प्रार्थना आपण का नको करायला. आपण तशी प्रार्थना करू शकतो. आपण एक 2 मिनिटं शांत डोळे मिटून बसूया. हरी 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 स्वामीजी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधव सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि।